93.5 रेड एफएम वर 7:20 झाले तर मॉर्निंग नंबर 1 घेऊन रुद्र हजर आहे. पहिला दिवस महिन्यातला जुलैची सुरुवात झालेली आहे. क्या बात है, वारे वा. नवीन महिन्याच्या नूतन महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अर्ध वर्ष संपून गेलं, आता सेकंड हाफ चालू झालाय 2016 चा. आत्ता कुठं वर्ष आलं होतं, अर्ध वर्ष संपलं सुद्धा. मी या वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा बोललो होतो की अक्षरशः मे जून महिन्यापर्यंत असं वाटतच नाही की नवीन वर्ष आलंय, नवीन वर्ष आलंय. आता सेट झालो आपण सगळे आणि आजची तारीख तर फार सुंदर आहे. सकाळी येता येता इतका सुंदर एक नजारा पाहिलेला आहे. आपल्या थॉट ऑफ द डे मध्येच तो नजारा एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला थोड्याच वेळात. रेशमदार रुमाल फ्रॉम ग्रेट ग्रँड मस्ती. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.